अध्याय नवा श्लोक सत्रहवा। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च। पै जयाचेनि अंगसंगे इये प्रकृतिस्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पितामीगा। अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी देवी मी चराचरी माता ही होय। आणि जहाले जग जेथ राहे जेणे जीवित वाढत आहे ते मी वाचोनी नोहे आन निरुते। इये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाचिया अमन मनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी। आणि आघवेया जाणणेयाचिया वाटा जया गावा येती गा सुभटा वेदांचिया चोहटा वेद्य जे म्हणिजे। जेथ नानामता बुझावणी जाहली एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जेथ मिळो आली जे पवित्र म्हणिजे। पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू घोष ध्वनी नादाकारू तयाचे गा भुवन जो ओंकारू तोही मीगा। जया ओंकाराचिये कुशी अक्षरे होती अ उमकारेसी जिये उपजत वेदेंसी उठली तिन्ही। म्हणवनी ऋग यजु सामू हे तिन्ही म्हणे मी आत्मा रामू एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। श्रवण भक्ती आपण पाहणार आहोत। मागच्या समासामध्ये श्रोत्यांनी वक्त्याला विचारलं, अत्यंत भावुकपणे विचारलं की जेणेकरून यमलोक कसा चुकेल ते तुम्ही मला सांगा, तसंच देव कुठं असतो तुम्ही ज्या देवाचा उल्लेख करता आणि त्याची आणि माझी भेट कशी होणार। दुःखमूळ संसार तुटण्याचा उपाय काय? उत्तम रीतीने भगवत प्राप्ती होऊन अधोगती जेणेकरून चुकते नाहीशी होते असा उपाय हे कृपामूर्ते आपण मला विशद करून सांगावा। भगवत भजन कसं करावं हे तुम्ही ऐका असं वक्ता म्हणायला सुरुवात करतो। वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे तेणे होईल स्वभावे समाधान। कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे असं श्रोत्यांनी म्हटल्यावर वक्ता असं म्हणतो पुढच्या समासामध्ये, श्रोतेन पुसिले बर्वे भगवत भजन कसे करावे कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी, सावध होऊनि श्रोते जन ऐका नवविधा भजन, सत्शास्त्री बोलिले पावन होई जे येणे। समर्थांनी हे भजन कसं करायचं याच्यासाठी नवविधा भक्ती सांगायला सुरुवात केली, आणि नवविधा भक्ती सांगत असताना पहिली भक्ती समर्थांनी श्रवण भक्ती सांगितली। या श्रवण भक्तीमध्ये समर्थांनी पुष्कळ काही काही ऐकत जावं असं सांगितलेलं आहे। नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे, नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी, दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे, जपी तपी तामस योगी नाना निग्रह हटयोगी शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे, नाना पिंडांची रचना नाना भूगोळ रचना नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी, चंद्र सूर्य तारा मंडळे ग्रह मंडळे मेघ मंडळे एकवीस स्वर्गे सप्त पाताळे कैसी ते ऐकावी, गणगंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा। पण हा समर्थांचा पुरस्कार समजू नये, एवढं सगळं ऐकावं असं समर्थांनी सांगितलेलं आहे। राग ज्ञान ताळ ज्ञान नृत्य ज्ञान वाद्य ज्ञान अमृत वेळ प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे, चौदा विद्या चौसष्ठी कळा सामुद्रिक लक्षणे सकळ कळा बत्तीस लक्षणे नाना कळा कैशा ते ऐकाव्या, मंत्र मोहरे तोटके सिद्धी नाना वल्ली नाना औषधी धातु रसायन बुद्धी नाडी ज्ञाने ऐकावी। कोण्या रोगे कोण्या दोषे कोणे रोग कोण्या रोगास कोण प्रयोग कोण्या प्रयोगास कोण योग साधे तो ऐकावा। हे जे सर्व समर्थांनी सांगितलेलं आहे असं सगळं ऐकायला सांगितलेलं आहे। खरं म्हणजे या ज्या विविध गोष्टी आहेत त्याच्यातल्या काही ना काही गोष्टी आपण सर्व ऐकत असतो। आता देखील अशी पद्धत आहे की तुमची मुलं शिकत असताना त्यांना नृत्य तरी शिकवा, वादन तरी शिकवा, गाणं तरी शिकवा, त्यांना निसर्गाबद्दल तरी समजून देत। एखादी कला एखादं तंत्र त्यांना अवगत होऊ देत ज्याच्यामध्ये त्यांचं मन रमेल असा छंद त्यांना जोपासू देत। त्या काळीही तसं असेल, विविध प्रकृतीची विविध मंडळी जे काही ऐकून शिकतात ते सर्व समर्थांनी इथं एकत्र सांगितलेलं आहे। पुढे ते असं म्हणतात की कैशा नवविधा भक्ती कैशा चतुर्विधा मुक्ती कैसी पाविजे उत्तम गती ऐसे हे ऐकावे। समर्थांनी जरी हे ऐकू नये असं सांगितलं असतं तरी आपण थांबलो नसतो। आपण काही असं धरायचं कारण नाही की समर्थांनी ऐकावे म्हटलं म्हणजे चला ऐकायला निघू। समर्थांनी ऐकू नका म्हटलं असतं तरी आपण ते केलंच असतं। पोट भराव्याची विद्या यासंबंधी तर ऐकलं असतं की जेणेकरून पुस्तकं शिकून नंतर एखादी पदवी प्राप्त करून कुठेतरी नोकरी धरून पैसे मिळवावेत हे ज्ञान तर आपण ऐकलंच असतं। आपण त्याकरता कोणाचंच ऐकायला तयार नाही, आपण आपल्या तऱ्हेने चाललेलेच आहोत। जी जगरहाटी आहे त्या सगळ्याचा उल्लेख समर्थांनी केला. पण मुख्यतः या समासाची सुरुवात जी समर्थांनी परमार्थाकरता म्हणून केली हा मध्ये भाग सांगितला तो मी वाचलेला आहे. समर्थांनी श्लोक दिला, श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती कोणत्या प्रकारांनी केली जाते हा श्लोक समर्थांनी दिला आणि श्रवण कीर्तन विष्णोः स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ऐसे हे नवविधा नवविधा भजन बोलिले तेची पुढे प्रांजळ केले श्रोती अवधान दिधले पाहिजे आता. प्रथम भजन ऐसे जाणा हरी कथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. आता लई मध्ये समर्थ आले. पहिलं भजन हे श्रवण भजन हेच आहे. श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सद्गुरू भेटण्याच्या आधी होणारं श्रवण आणि सद्गुरू भेट झाल्यानंतर होणारं श्रवण असा नक्की फरक करावा लागेल. कोणाकोणाला आयुष्यभर सद्गुरू भेटत नाहीत अशी देखील गोष्ट आहे. याचं कारण असं की सद्गुरू अथवा संत हे प्रत्येक पेठेत नसतात. नारायण पेठेत एक, सदाशिव पेठेत दोन, शुक्रवार पेठेत एक, गंज पेठेत कोणी नाही असं नाहीये. संबंध गावात मिळून एखादे संत असले तरी पुष्कळ झालं. एवढं नाही तर मोठमोठा भूभाग जिल्हे धरून देखील एखाद दुसरे संत असू शकतील. भूभागावर संत हे कमी असतात, सद्गुरू कमी असतात. आणि ज्यांच्या ठिकाणी श्रवण आणि निरूपण या माध्यमातून परमार्थ चालतो असे संत अजून कमी. गुरु मुखातून श्रवण होण्याच्या आधी काही एक श्रवण नक्की घडतं. समर्थ असं म्हणतात की प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण. मग ते कशा प्रकारे असतं? तर हरिकथा म्हणजे भागवत कथा अथवा पुराण अथवा रामायण. मी खेड्यातून राहिलेलो आहे. आमच्या इथं असंच म्हणायची पद्धत आहे की रामायण लावलंय, भागवत लावलंय असं म्हणायची पद्धत आहे. आता या चातुर्मासात रामायण लावलेलं आहे. जर संत नाही भेटले, सद्गुरू नाही भेटले, त्यांच्याकडून जर श्रवण होत नसेल आणि जर इच्छा असेल, सात्विक पिंड असेल, भगवत प्राप्तीची इच्छा ही खूप मोठी गोष्ट झाली. पण सत्वगुणामुळे भगवत भक्तीकडे तो जर प्रेरित झाला असेल, आकर्षित झाला असेल, तर त्याला श्रवण हा एकमेव मार्ग आहे. मग गावात जे कथेकरी येतील, कीर्तनकार येतील, व्याख्यानं देण्यासाठी येतील, चांगले लोक प्रवचनकार येतील, त्यांच्याकडून ऐकणं एवढंच बाकी राहतं. रामकृष्ण परमहंस असं सांगतात की त्यांच्या गावा कामारपुकुरहून पुढं पुरीला जाण्याचा रस्ता होता, त्यामुळे त्या गावामध्ये अनेक साधू येऊन राहायचे. आणि ते रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला थोडं थोडं निरूपण करायचे. त्यांचे जथे असायचे, त्यांच्याबरोबर शिष्यवर्ग असायचे. आणि त्या शिष्यांना ते निरूपण समजवून सांगायचे. त्याच्यामध्ये भागवत कथा असत, पुराण असत, रामकृष्णांच्या सहज बोलण्यामध्ये हा जो उल्लेख आहे, त्यांचं श्रवण फार मजबूत झालेलं होतं. वाचन नव्हतं पण श्रवणाने त्यांना हे सगळं आकलन झालं. स्मरणशक्ती चांगली होती. आणि असं सांगता सांगता एखादे महाराज एखादे संत अंतरंग परमार्थ देखील सांगत असत. हे सगळं रामकृष्ण अत्यंत भावानी भाबडेपणानी आणि भावानी तसंच बुद्धी लावून समजून घेण्याच्या इच्छेनी श्रद्धापूर्वक ऐकत असत. अशा प्रकारचं श्रवण हे संत सद्गुरू यांची प्राप्ती होण्याच्या आधी जर झालं कोणा एकाचं भाग्यवानाचं तर त्याची पूर्वभूमिका नक्की तयार होते. आणि जर सद्गुरू भेटले नाहीत तर तो तशाच प्रकाराने श्रवण करत राहतो आणि मग त्याच्या मनाने काही साधना करतो. जर सद्गुरू भेटले नाहीत तर या श्रवणातून त्याच्या जीवनात विशेष काही निष्पन्न होईल असं घडत नाही. हे खरं आहे. त्याची आवड तशीच राहते. तो नेमस्तपणे संसार करतो. तो सत्यवचनी तसाच राहतो. त्याची सगळी क्रियाकर्म देखील उत्तम ठेवायचा तो प्रयत्न करतो. पण परमार्थ मार्गावर त्याची प्रगती होत नाही तरी देखील श्रवणामुळे त्याचं जीवन अंतर्बाह्य बदलतं. हे तेवढंच खरं आहे. सद्गुरूंच्या बद्दल अथवा संतांच्या बद्दल त्यांची चरित्र लीला चरित्र हेही तो ऐकत राहतो. जसं हरिकथा ऐकतो तसं याही गोष्टी तो ऐकतो आणि याच्यातून हळूहळू एक प्रकारे निर्गुणाकडे जायला हवं आत्मप्राप्ती करून घ्यायला हवी असा त्याचा बोध देखील निर्माण होतो. पण त्याला पुढे मार्ग सापडत नाही ही अडचण आहे. आणि संतांच्या लीला ऐकताना किंवा संतांची चरित्र ऐकताना रामकृष्ण वचनामृतामध्ये आहे की रामकृष्ण एकदा सर्कस पाहायला गेले मुलांना घेऊन आणि एखादा लहान मूल जसं आनंद घ्यावा तसं रामकृष्ण आनंद घेत होते. म्हणजे ती एक मुलगी येत होती दोरीवरून पाय ठेवून बॅलन्स सांभाळून एक एक बशी आधी आणि मग कप तिच्या हातात खालून टाकला जात होता. हातात नव्हे ती पायात ते पकडत होती आणि थोडा बॅलन्स सांभाळून वर डोक्यावर टाकत होती आणि मग नंतर कप त्या बशीवर टाकत होती मग पुढे बशी ती कपावर टाकत होती. असं करत 6-8 तर रामकृष्णांनी टाळ्या वाजवल्या. ते म्हणाले की किती कला संवर्धन केलीय. म्हटले की बघा एवढं सगळं करून देखील एका बाजूला वरच्या कप बशा सांभाळत असताना देखील तिचं खरं लक्ष कुठे आहे माहितीये का. आपण पडू नये म्हणून या दोरीकडे तिचं लक्ष आहे म्हणाले. तसं संसारातल्या नाना क्रिया करत असताना नाना प्रकारे व्यवहार करत असताना आपण परमेश्वरापासून दूर होत नाहीये ना हे करावं. ही जी संतांची संगती आहे हे ऐकून देखील आपल्याला किती समजतं बघा. ज्यांनी हा प्रसंग अनुभवला त्यांना तर ते समक्ष सांगत होते. म्हणून रामाच्या कथा कृष्णाच्या कथा भागवत कथा सत्याच्या कथा याच्यातून बोध देखील होत असतो. समर्थ म्हणतात की हरिकथा पुराण श्रवण. मात्र ही पुराण ऐकताना तुमची बुद्धी न चालवणं अपेक्षित आहे. भाव चालवणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ मोठा दुष्काळ पडला 1000 वर्षपर्यंत दुष्काळ पडला आणि विश्वामित्र लोहपिष्ठ भक्षण करून राहिले. तर असं समजा की मोठा दुष्काळ पडलेला होता आणि विश्वामित्र कसे तरी राहिले असं समजा. असा किस काढू नका की लोहपिष्ठ भक्षण करून कसं राहता येईल. मग ते श्रवण नाही, श्रद्धेनी पुराणं आणि कथा ऐकणं गरजेचं आहे. मग बुद्धी कुठं चालवायची त्यालाही आहे ना. विश्वामित्रांनी जो गायत्री मंत्र निर्माण केला तिथं चालवा ना बुद्धी, आणि बुद्धीनी परमात्म्याशी एकरूपता देखील साधा. काही गोष्टी रोचकतेसाठी सांगितलेल्या आहेत आणि काही गोष्टी अंतिम सत्य म्हणून सांगितलेल्या आहेत. हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे, त्यांनी म्हटलंच आहे. अशा प्रकारच्या हरिकथा पुराण याचं श्रवण आणि त्याच्या पुढून हळूच तुमचा प्रवेश अध्यात्म श्रवणामध्ये व्हावा. आत्मा कोण, अनात्मा कोण, हे जगत काय आहे, मी कोण आहे, देव कोण आहे, देवाचा आणि जगताचा संबंध काय, माझा आणि जगताचा संबंध काय, माझा आणि देवाचा संबंध काय, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण व्हावेत, त्या प्रश्नांची उत्तरं असावीत. मी म्हणजे केवळ देह आहे का, जो दिसतो आरशात तो केवळ मी आहे का, तर तो कितीतरी वरवरचा भाग आहे, त्याच्या आत माझं मन आहे जे दिसत नाही आरशामध्ये, बुद्धी आहे, अंतःकरण आहे, चित्त आहे, ते दृग्गोचर होत नाही पण वर्तनातून ते दिसतं. एखाद्याच्या वर्तनातून त्याचं मन कसं आहे हे दिसतं, त्याच्या बोलण्या चालण्यातून त्याची बुद्धी कुशाग्र आहे नाही, बद्धड आहे वगैरे, ते सगळं समजतं. त्याचे निश्चय कसे आहेत अंतःकरण वृत्तीचे, तो कोणत्या विषयांकडे आकर्षित होतो, देह पाहून हे कळत नाही पण त्याची वर्तणूक पाहून हे कळतं जे दृष्टीला दिसतच नाही. मन बुद्धी अंतःकरण दृष्टीला दिसत नाही, त्याच्या मागं असणारा जीव भाव तर मुळीच दिसत नाही पण तो आहे, अशी आपली सगळ्यांची श्रद्धा आहे. तुमच्या गाडीचा पुढे जर एखादं कुत्रं आलं तर तुम्ही उडून जाऊ शकता, नाही जाऊ शकत, कारण तुम्हाला माहितीये की त्याच्या आत जीव आहे आणि तो जीव आणि तुमच्या आत असणारा जीव तत्वतः एक आहेत. असं कळत न कळत तुम्हाला माहित आहे, तुम्हाला ते ज्ञान आहे. हे ज्ञान आपल्या आत असणारं जे जीवतत्व आहे त्या जीवतत्वाला ओळखण्याने सिद्ध होणार आहे. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. आणि मग या अध्यात्म निरूपणामध्ये कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे आणि मग याच्यात पुढे सगळं ऐकत राहावं. कशी कर्म केली असताना आत्मज्ञान टिकून राहू शकेल, आत्मज्ञान माझ्यापासून दूर जाणार नाही, कारण कर्म करतानाच बहुतेक वेळेला आपण सगळे विसरतो. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हे कर्म करताना विसरतो. मग कर्म मार्ग काय आहे, की ज्या प्रकाराने कर्म केली असताना बोध हा कायम राहील, तो विसरला जाणार नाही, अशी कर्म आचरण्याची युक्ती काय ते ऐकत जावं असं समर्थ म्हणतात. आणि मग उपासना मार्ग, ज्ञान मार्ग वगैरे. हे सगळं ऐकत असताना समर्थ पुढे जाऊन म्हणतात की सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, याबद्दल देखील ऐकावं. आपण एक 2-5 मिनिट शांत बसू. स्वामीजी नारायण प्रभु प्रभु हे सगळं ऐकत असताना हरिकथा सगुणाबद्दलच्या कथा संतांच्या कथा आपल्याला ऐकण्याचं खरं मर्म समजतं हे सद्गुरु भेटल्यानंतर. हे तितकंच खरं. मात्र श्रवण ही परमार्थाची सुरुवात आहे हे तेवढंच खरं. कोणत्याही शिक्षणाची सुरुवात श्रवणानेच होते. अगदी लौकिक शिक्षणाची सुरुवात देखील श्रवणानेच होते आणि शेवटपर्यंत कामाला येतं. श्रवण हे तसं जर पाहायचं झालं तर अव्यक्त माध्यमच आहे. शब्द हा आकार नसलेली गोष्ट आहे. केवळ विशिष्ट आघात एखाद्याच्या मुखातून हवेवर निर्माण झाले की जे बाहेर पडतात ते शब्द हे अर्थवाही असतात. शब्द हा अर्थाचा प्रकाशक असतो. अर्थावर प्रकाश पाडण्याचं सामर्थ्य सूर्यावर देखील नाही पण शब्दाच्या ठिकाणी आहे. सूर्य स्थूल जगतावर प्रकाश टाकतो पण सूर्य जिथं प्रकाश टाकू शकत नाही तिथं देखील शब्द प्रकाश टाकतो. शब्द हा अर्थवाही असतो. म्हणून उच्चारणारा शब्दाचा उच्चार करेल तो अतिशय अव्यक्त असतो. त्याच्या केवळ ध्वनी लहरी तुमच्या कानावर येऊन आदळतात आणि त्यामुळं तुम्हाला तो काय म्हणतो आहे त्याचं ज्ञान होतं हे एक प्रकारे आश्चर्यच आहे. लहान मुलं भाषा शिकतात. कशाचा शून्यातून काहीही माहीत नसताना अंदाज घेत घेत भाषा शिकून पुढं आता आपण सगळे बोलतो त्याचं कोणी कौतुक करत नाही पण एक एक शब्द जेव्हा बोलायला लागतात तेव्हा किती कौतुक वाटतं. तुम्ही जे बोलता ते सगळं त्यांना समजायला सुरुवात होते. शब्द हा अर्थवाही असतो पण त्याच्या अर्थाचा जो प्रकाशक आहे तो आत बसलेला आहे. ऐकणारा जो आहे तो त्याचं विश्लेषण करत असतो. ज्ञानग्रहणाची क्रिया मेंदूकडून घडते कानाकडून नव्हे पण कानातून शब्द आत जाणं गरजेचं आहे. मग जे ऐकलं जातं त्या शब्दावर त्या शब्दाचे जे अर्थ आहेत त्या अर्थावर बऱ्याच प्रक्रिया होतात. आणि काय सांगायचं आहे ते नीट समजतं. अर्थाचं ग्रहण अर्थात प्रथम होतं बुद्धीला. मनाचं सहकार्य नसेल तर श्रवण होत नाही. पण मनाचं सहकार्य आहे असं गृहीत धरा. अर्थाचा प्रकाश खरा बुद्धीत पडतो. ही जी बुद्धी आहे ही बुद्धी शुद्ध स्वरूपात आत्म्याचंच स्वरूप सांगितलेलं आहे. बुद्धीमध्ये पडणारा जो प्रकाश आहे त्याचा कळणारा अर्थ आहे त्या अर्थामुळं त्या विषयाचं ज्ञान पक्क व्हायला सुरुवात होते. त्याच्या पुढं काही गोष्टी आहेत जशी स्मरण शक्ती आहे आकलन शक्ती स्वतः बुद्धीची आहे. कारण सगळीच ज्ञान बुद्धीला प्रत्येकाच्या बुद्धीला आकलन होत नाहीत. नंतर नंतर असं जातं की सगळेच बालवाडीपासून सुरुवात करतात पण काही मंडळींना 12वीनंतर अशक्य होऊन जातं. ते ज्ञान जसं जसं खोलात घेऊन जातं तसं काहींना 8वी 9वीनंतरच अशक्य होतं. पण आता असे कोणी अशक्य आहे असा शिक्का मारायचा नाही असं सांगितलेलं आहे. त्यांना शक्य आहे ते त्यांना पास करत पुढे न्या असं सांगितलेलं आहे। तरी देखील परीक्षा ही एक गोष्ट आहेच की त्या ठिकाणी तुम्हाला शक्य झालं की नाही हे कुठेतरी समजायचा मार्ग आहे। आणि पुढे पुढे तर एखादं शास्त्र इतकं खोल होतं की ते सर्वसाधारणपणाने प्रत्येकाला समजेन असं होतं। प्रत्येकाला गमभन समजतं पण पुढचं नाही समजत। प्रत्येकाला सुरुवातीचं गणित समजतं पण मग पुढे पुढे असं होतं की गणित आम्हाला सायन्सला जे इंजिनिअरिंगला गणित आहे ते नाही आम्हाला समजत। अशा प्रकारे प्रत्येकाच्या बुद्धीची जी समजण्याची क्षमता आहे त्याप्रमाणे त्या ज्ञानाचा बुद्धीत प्रकाश पडायला सुरुवात होते। याचा अर्थ त्या ज्ञानाचं त्याला आकलन होतं। परमार्थ शास्त्रामध्ये जे श्रवण आहे ते श्रवण इतर ज्ञानापेक्षा सूक्ष्म आहे। कारण शब्द जसा अव्यक्त आहे तसा आपल्या आत असणारी जाणीव शक्ती देखील अव्यक्तच आहे। ती लक्षणावरून समजायची, जसं हालचालीवरून समजायचं। आत जीव आहे, एखादी व्यक्ती जाते तेव्हा काय होतं लक्षणावरूनच समजतं। श्वास आत बाहेर करत नाहीयेत, डोळे प्रतिसाद देत नाहीयेत, नाडी थांबलेली आहे। मी काय म्हणतोय ते ऐका। आत जी चैतन्य शक्ती आहे तर ती चैतन्य शक्ती लक्षणावरून समजते। ती दिसत नाही, ती दृग्गोचर नाही, म्हणून ती चैतन्य शक्ती ही नित्य आहे, अविनाशी आहे, अव्यक्त आहे, अक्षर आहे, अव्यय आहे। ती शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे। ही गोष्ट देखील अव्यक्तच राहते। मुळात शब्द अव्यक्त, शब्द समजून घेणाऱ्या बुद्धीच्याही मागं असणारा जीवतत्व अव्यक्त। कोणीही जीव आतापर्यंत पाहिलेला नाहीये पण आहे असं समजतं की नाही। आणि त्या जीवाला होणारा आत्मबोध देखील तितकाच दुर्बोध आणि अव्यक्त। म्हणून हे श्रवण, परमार्थातलं श्रवण, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मप्रभा नीच नवी, नित्य नवीन असणारी ही आत्मप्रभा। आपलं स्वरूप हे फार नित्य नूतन आहे। तेथे हरू म्हणे नेणीजे देवी, जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व। असं भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात, जसं तुझं स्वरूप नित्य नूतन तसं हे गीता तत्वही नित्य नूतन आहे। गीतेची स्तुती करताना शंकर म्हणतात पार्वती मातेला। या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी। तिला मोठं आश्चर्य वाटलं तेव्हा भगवान शंकरांच्या मुखातून असे उद्गार ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेत। ही नित्य नूतन तत्व आहे। आत्म प्रभा नित्य नवी तेची करूनी ठाण दिवी, जो इंद्रियासी चोरून जेवी तयासीच हे फावे। हे परमार्थ श्रवण कसं करायचं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। नित्य नूतन असं आत्मतत्व जे कधीही जुनं होत नाही। आपलं कितीही वय झालं तरी देखील आपण जुने झालो असं आपल्याला वाटतं। विशिष्ट ठीक आहे पण साठीतही वाटत नाही असा माझा अनुभव आहे। आणि जे साठीच्या पुढे आहेत त्यांनाही वाटत नसणार। कितीही पुढे जीवन गेलं तरी आपण असावं असं आपल्याला वाटतं। आपण नित्य नवीन आहोत आणि आपण अविनाशी आहोत। मुळात आत्मरूपानी म्हणून आपल्याला ते वाटतं, ते आपण देहाच्या देहावर सोपवतो, देहावर लादतो, देह म्हातारा होत जातो। म्हणून हे जे शब्दाचं श्रवण आहे ते नित्य नूतन असलेल्या अशा आत्मस्वरूपाची ठाणदिवी करून, ठाणदिवा याचा अर्थ पूर्वी घरामध्ये जेव्हा ही इलेक्ट्रिसिटी नव्हती तेव्हा एका खांबाला किंवा असा कुठं एक कंदील किंवा दिवा अडकवायची पद्धत होती की त्या तो दिवा त्या दिव्याच्या प्रकाशात सगळं माझघर उजळून निघत असे। उजळून निघे म्हणजे जेवढा प्रकाश तो देईल तसं, त्या दिव्याच्या प्रकाशातच मुलं तिथंच बसून अभ्यास करू शकत असतील, त्याला ठाण दिवी असं म्हणतात। ती एका ठिकाणी ठेवलेली दिवटी दिवा हे परमार्थ श्रवण करायचं ते आत्म्याच्या प्रकाशात करायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत। मनाच्या नव्हे, हे मन आणि चित्त या खूप अलीकडच्या गोष्टी झाल्या। तुम्ही आत्मभावात राहा, नित्य नूतन अशा आत्मभावात राहून तेची करूनी ठाण दिवी, जे इंद्रियासी चोरून जेवी तयासीच हे फावे, आणि जे ऐकताय त्याचा इंद्रियांना पत्ता लागू देऊ नका, इंद्रिय वापरू नका त्यावेळेला, इंद्रियांना न कळत इंद्रियांना चोरून हे जेवण करा, हे श्रवण करा, तयासीच हे फावे, त्यांच्या आत्म्यातच ते ज्ञान जातं। कारण शब्द प्रकाश निर्माण करतो, तो बुद्धीद्वारे आत्मा स्वीकारेल त्यांचा, पण मध्ये सीपेज नको, कुठेतरी झिरपत दुसरीकडेच जाते। समर्थ म्हणतात की विषयी लोक श्रवणास येती ते बायकांकडे पाहती, चोरटे घेऊनी जाती पादरक्षा। अशा वेगवेगळ्या कोणत्या तरी उद्देशांनी, वेगवेगळ्या कारणांनी किंवा इंद्रियांच्या ओढीनी किंवा मनाच्या भिंती घालून ऐकू नका असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। ते असं म्हणतात, शारदेची चंद्रकळे, शरद ऋतूमध्ये आकाश अगदी निरभ्र होऊन जातं, थोडा गारवा असतो आणि पूर्ण निरभ्र आकाश असतं, त्यावेळेला पौर्णिमेचा जो चंद्र असतो तो अमृताचा वर्षाव करतो असं समजलं जातं। कारण मध्ये काही थोडेही ढग नसतात, फार उंचीवर देखील हे जे ढगांमुळे येणारा अडथळा आहे, तर तो अडथळा देखील न येता थेट चंद्रकिरण तुमच्यापर्यंत पोचतात। शारदेची चंद्रकळे माझी, त्याच्यामध्ये असणारे छोटे छोटे अमृत कण, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, चकोर देखील नाही चकोरांची लहान लहान पिलं असं, अत्यंत मवाळ मृदू अशा मनानी चकोरांची पिल्लं त्या अमृत कणांचं सेवन करतात। एकदा आम्ही दिव्यागरला गेलेलो होतो आणि पौर्णिमाच होती त्या वेळेला, तर किती स्वच्छ प्रकाश, आपल्या स्वतःच्या सावल्या पडतात, बाहेर दिवे गेलेले होते, झाडांच्याही सावल्या पडल्यासारख्या, आणि मग एका ठिकाणी बसून चंद्राकडे पाहत राहिलं तर तो चंद्र देखील जरा प्रखर वाटावा की काय असा तेजस्वी दिसत होता, मध्ये काही नव्हतं। आणि मग थोड्या वेळांनी खरंच तिथून काहीतरी येत आहे असं मला तरी निदान भास झाला। ज्याचं पिंड भावना प्रधान आहे त्याला असे काव्यात्मक भास होतात बरं का, मला खरंच वाटायला लागलं काहीतरी येत आहे तिथून असं आपल्या अंगावर येत आहे. बुद्धिवाद्याला असं वाटेल की थंडी होती, जरा बाकीचं दव वगैरे पडत असेल त्यामुळे असेल. मग चकोराच्या छोट्या पिलाला कसं होईल? तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणून या, त्याप्रमाणे श्रोत्यांनी ही गीता ऐकावी. कथा म्हणजे अति हळुवारपण चित्ता आणून या, चित्त हळुवार पाहिजे, कठोर नको श्रवण करताना. तुमची बुद्धी किंवा मन हे परीक्षक नको श्रोत्याचं. श्रोता कसा, वक्त्याचं, वक्ता कसा का असेना, तो सांगतोय जो ग्रंथ तो समर्थांचा निरोप तुम्हाला पोहोचवतोय, तो ज्ञानोबांचा निरोप तुम्हाला पोहोचवतोय. त्याचे थोडे शब्द इकडे तिकडे झाले तरी ज्ञानोबांचे ऐकताय. एवढंच नव्हे, सद्गुरु मुखातून श्रवण जर करत असाल तर अनकंडिशनल पाहिजे. पण हे अनकंडिशनल श्रवण एरवी देखील करावं. अगदी तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडून शिकता आहात, अनकंडिशनली ऐकण्याचा सराव करावा. कारण सद्गुरूंसमोर बसल्यावर एकदम कसा सराव होणार, एकदम कसं जमणार? आई वडील जे वर्तणुकीसंबंधी सांगत असतील ते अनकंडिशनली ऐकावं. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात अति हळुवारपण चित्ता आणून या, हे शब्द विण संवादीचे. हे शब्दांचा जो भाग आहे तो तुमच्या बुद्धीला येऊन अर्थ कळल्यानंतर पुढचं जे समजणार तर त्याला शब्दाचा केवळ टेकू, पण त्याच्या पलीकडचं जाऊन तुम्हाला काही समजेल. इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. बोलणं तर चालू राहील पण तुम्ही प्रमेयाला झोंबलेले असले पाहिजेत. काय अपेक्षा व्यक्त केली आहे बघा, येईल असं श्रवण करता. जैसे भ्रमर परागुनेती, इतके हळुवार येऊन बसतात त्या फुलावर. जैसे भ्रमर परागुनेती परी कमळ दळे नेणती, पण कमळ दळाला ते कळत देखील नाही इतक्या सावकाशपणाने. तशा प्रकारे हे श्रवण करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नाना मते शोधित जावी. वेद शास्त्रे आणि पुराणे, महावाक्यांची विवरणे, तनु चतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी. हे म्हणून अशा रीतीने आत्मभावात राहूनच ऐकणं, हे करत असताना मन हालचाल करू नये म्हणून काही युक्त्या योजणं फार गरजेचं आहे. जर श्रवण जमलं तर ध्यान जमेल. कारण श्रवणामध्ये आत्मभावामध्ये राहणं आणि मनाला वाव न देणं, ध्यानामध्ये आत्मभावामध्ये राहणं आणि मनाला वाव न देणं, मन बाजूला सारणं, काही काही फरक नाही. म्हणून श्रवण करत असताना मन जर एकविध झालं, एकत्र झालं त्या श्रवणाच्या विषयावर, तर ते थेट बुद्धीपर्यंत जाऊन पोहोचेल, नाहीतर नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एकले अवधान दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे असं म्हटलेलं आहे. एकलं अवधान देण्यामध्ये फक्त श्रवणामध्ये काय, जो सांगतो आहे त्याच्या शब्दाचा अर्थ प्रतीत करून घेणं हा, आणि आत्मभावाच्या प्रकाशामध्ये श्रवण करणं. तर ध्यानामध्ये काय आहे? जो जीव जीव चैतन्य रूपी मी आहे त्यांनी बुद्धी निश्चय करून श्रवण जसं करायचं आहे तसं जो जीव चैतन्य रूपी मी आहे त्यांनी आपण आत्मरूप आहोत असं भावायचं आहे आणि उठणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वाने पाहायचं आहे. जर श्रवण जमलं तर पूजा जमते. कारण पूजेमध्ये काय आहे, जो आत्मभाव राखून असणारा मी आहे त्यांनी आपण सेवक आहोत या भावनेने, आपण दास आहोत ही भावना बुद्धीत पकडून ठेवायची आणि कृती करायची. मनाचा काय, मन अनुकूलच करून घ्यायचंय. हे मन अनुकूल करून घेण्याची युक्ती श्रवण करताना जर साधली तर सर्वत्र साधते, आणि श्रवण करताना जर ती साधली नाही तर तो ज्ञानाच्या ग्रहणामध्ये कमी पडतो. बाहेरही तसंच दिसतं, परमार्थातही तसंच दिसतं. म्हणून कोणी कोणी डोळे मिटून ऐकतात मन मध्ये येऊ नये म्हणून, इकडे तिकडे इंद्रियांना वाव मिळू नये म्हणून. कोणी कोणी डोळे उघडे ठेवून ऐकतात पण एक टक स्वामीजींच्याकडे पाहत ऐकणारे असे मी सुद्धा ऐकत असे. मी कधी कधी असा प्रयोग केलाय की स्वामीजींच्या फक्त ओठाकडे पाहायचं, जिथून शब्द बाहेर पडतो तिथंच फक्त पाहायचं. कधी कधी मुखमंडलावर फक्त पाहायचं. कधी कधी डोळे मिटून श्रवण करायचं, फक्त शब्दाकडे अवधान द्यायचं. कधी कधी ते बोलत असत आणि मन ऐकतच नाहीये असा अनुभव यायचा. अशा वेळेला ते जे बोलताहेत त्याचा पुनरुच्चार मनानी करत ऐकायचं, लगेचच पुनरुच्चार करत ऐकायचं. अशा या युक्त्या मी शाळेमध्ये असल्यापासूनच शिकलो, त्यामुळे स्वामीजींकडून जे श्रवण व्हायचं ते श्रवण हे फार एकतानतेने होत असे. तीच युक्ती इकडे वापरायची. श्रवण ही अशी साधन आहे की फक्त इथं बसल्यावरच नाही तर सर्वत्र करायची सोय आहे. म्हणून अतिशय ओढीने निष्ठा श्रद्धा ठेवून तर्कबुद्धी न लढवता त्यावेळेलाच अगदी गरज नाहीये. आधी समजून तर घ्या. काही काही वेळेला कोणाकोणाशी बोलताना आपण काही बोललो की तो लगेच मध्ये बोलतो, काय बोलतोय ते समजून तर घे आणि मग बोल फार. तर असं जसं असावं तसंच श्रवणाचं आहे, सगळं समजून घ्यावं मग तर्कबुद्धी चालवावी, तीही अनुकूल चालवावी. दासगणू महाराजांनी अनंतरावांना सांगितलं की तुझी तर्कबुद्धी जे शास्त्र सांगतात त्याचे अनुकूल अर्थ काढू देत, त्याला विरोध करण्याकरता तर्कबुद्धी वापरू नकोस. कारण त्यांनी हातात काय पडणार आहे, शास्त्र चुकीची असं तू म्हणाला सूर्यावर थुंकता येतं. तुझी बुद्धी तेवढी नाहीये, आहे त्या बुद्धीनी नसता खटाटोप करू नकोस. त्याच्याऐवजी जे सांगितलं जातंय त्याचं अनुसरण करण्याची बुद्धी ठेव. तसंच जो ज्याच्याकडून श्रवण आपण करायचं त्याच्यावर अपरिमित विश्वास पाहिजे. माय बाप बंधू सखा हे जे शब्द आहेत याच्याही पलीकडचा विश्वास पाहिजे. अशा विश्वासाने श्रवण घडावं. श्रवण करत असताना जे सार श्रवण आहे ते करावं. कधी कधी विशेष करून मी फार गोष्टी वापरत नाही, स्वामीजींचं जे प्रवचन असे आपण आता ऐकतो ते साधारण 15 मिनिटं ते 20 मिनिटं खूप दमदार असं परमार्थ निरूपण करत असत आणि मग 10 मिनिटं ते जरा हसत खेळत हास्य विनोद आणि त्याचा शेवट थोडा गांभीर्याने करत असत. तर मधले 10 मिनिटं जास्त लक्षात राहायचे असं होऊन न देता, व्याकरण कधी कथा येतील कधी, पण त्याच्यातलं सारं श्रवण करणं हे फार महत्वाचं राहतं. एकूण ऐकलं काय तर विनोदच, आणि गोष्टीच जर लक्षात राहिल्या तर त्या गोष्टींमधून त्यांना काय सांगायचं होतं हे कळलं पाहिजे. निदान गोष्टी आठवू देत. अशा प्रकारची भावना ठेवून श्रवण करावं. बाकी श्रवण भक्तीमध्ये काही नाहीये. समर्थ तेच सांगतायत की वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्यांची विवरणे, तनुचतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी. श्रवणाने सगळ्यांना लाभलेलं आहे. श्वेतकेतूला देखील उद्दालक महामुनींनी सात वेळेला सांगितलं तत्वमसी, आणि तो म्हणाला की मला समजलं नाही, आचार्यांनी भगवंतांनी मला परत एकदा सांगावं. अशी सात वेळेला प्रश्नोत्तर झाली. समर्थ म्हणतात ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणवणे त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. आणि अशा आत्मभाव ठाण दिवी करून जे श्रवण घडलेलं असतं त्याच्यानंतर सारभूत गोष्टी आहेत त्या स्वीकाराव्यात, आणि नंतर असारभूत गोष्टींचा त्याग करण्याचा निश्चय करावा. हेही श्रवण भक्तीमध्येच येतं, नाहीतर चलता हे नको. त्यांनी सांगितलं काय चालायचं असते काय तेच सांगणार असं नको. समर्थ म्हणतात सगुणाची चरित्रे ऐकावी का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी. सगुणाची चरित्र देखील सगुण रामचंद्रांचं वर्तन पाहत असताना रामचंद्रांच्या कर्मांच्या मागं असणारा कर्मयोग पाहावा. आणि त्या कर्मयोगाच्या योगाने ते आत्मस्वरूपाशी कसे नेहमी जडून राहिलेले असत हे पाहावं. नुसत्या गोष्टी नव्हे, सगुणाची जी चरित्र आहेत ती उपकारक. सगुणाची चरित्रे ऐकावी का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. सगुण देवाची चरित्रे निर्गुणाची तत्वे यंत्रे हे दोन्ही परम पवित्रे ऐकत जावी. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. श्रवण भक्तीचे निरूपण निरोपिले असे जाण, पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण नाम समास प्रथम. अशी मजा आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः. हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।